केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरिं अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे
अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे
अच्युतं अच्युतं केशवं सत्यभामाधवं माधवं श्रीधरं राधिका राधितम्
अच्युतं केशवं सत्यभामाधवं माधवं श्रीधरं राधिका राधितम्
इन्दिरामन्दिरं चेतसा सुन्दरं देवकी नन्दनम् संदधे
अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे
अच्युतं केशवं जिष्णवे शङ्खिने चक्रिणे रुक्मिणी रागिणे जानकी जाने
विष्णवे जिष्णवे शङ्खिने चक्रिणे रुक्मिणी रागिणे जानकी जाने
वल्लवी वल्लभायार्चितायात्मने संसविद्वंसिने वंशिने ते नमः
अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे
अच्युतं केशवं गोविंद है राम नारायण श्रीपते वासुदेवार्जित श्रीनिधे
कृष्ण गोविंद है राम नारायण श्रीपते वासुदेवार्जित श्रीनिधे
अच्युतानंद है माधवाधोक्षज द्वारकानायक द्रौपदी रक्षक
अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे
अच्युतं केशवं राक्षसक्षोभितः सीतया शोभितो दण्डकारण्य भूपुण्यता कारणः लक्ष्मणेनान्वितो वानरैः सेवितो अगस्त्य सम्पूजितो राघव पापुमा केलनु बालको पालक पातु मां सर्वदा यस्याष्टकम्य पठेदिष्टप्रेमतः प्रत्यहं पुरुषः सपृहं वृत्तान्तः सुन्दरं कर्तुर्विश्वम्भरं तस्य वशो हिरर्जायते सत्वरम्।